चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
नेपाळ सरकारनं साखर आयातीवरील निर्बंध उठवले, भारतासाठी संधी। नेपाळ सरकारनं 2018-19 आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील साखर आयातीवरील निर्बंध उठवला असल्याचं वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाचे प्रवक्ते दिनेश भट्टाराय यांनी सांगितलं आहे। यापूर्वी सरकारनं पुढील 3 महिने साखरेच्या आयातीवरील बंदी कायम ठेवली होती, ती आता उठवण्यात आली आहे। यामुळे भारतीय साखर कारखान्यांना आपली साखर नेपाळमध्ये निर्यात करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे। सरप्लस साखरेसाठी भारत अजूनही संघर्ष करतोय। या निर्यातीमुळे या संघर्षावर काही प्रमाणात अंकुश येईल। स्थानिक बाजारपेठेतील परदेशी साखरेचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असून नेपाळी साखरेच्या तुलनेत महाग आहे। मार्चमध्ये सरकारनं साखरेवरील आयात शुल्कात 15% वाढ करून स्थानिक साखरेला प्रोत्साहन दिलं, पण स्थानिक साखर कारखान्यांनी याबाबत केलेल्या संघर्षामुळे नेपाळ सरकारनं साखर आयात करण्यावर बंदी घातली होती।